आकाशवाणी नागपूर विणाडोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास एक साथ मोहिमेस देशभरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। महाराष्ट्रात 72,000 जास्त ठिकाणी स्वच्छता मोहीम। नागपूरसह विदर्भात स्वच्छता ही सेवा अभियानात उत्साहात श्रमदान। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाची उत्साही सुरुवात। आणि आजपासून ते येत्या 8 ऑक्टोबर दरम्यान खादी आणि ग्रामोद्योगी वस्तूंच्या राज्यस्तरीय विक्री आणि प्रदर्शनीचं नागपुरात आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आज देशभरात नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणात भाग घेतला। महात्मा गांधी यांच्या उद्याच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज सकाळी 10 वाजता स्वच्छता मोहिमेसाठी एक तास श्रमदान करण्याचं आवाहन मोदी यांनी नागरिकांना केलं होतं। बाजारपेठा, रेल्वे मार्ग, जलाशयं, पर्यटन स्थळं, प्रार्थनास्थळं यासह सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता उपक्रमात सर्व स्तरातले नागरिक सहभागी झाले। नवी दिल्ली इथं भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी आणि इतर नेते स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते। या स्वच्छता मोहिमेअंतर्गत देशभरातून शहरी आणि ग्रामीण भागातली 6,40,000 जास्त ठिकाणं श्रमदानासाठी दत्तक घेण्यात आली होती। सुमारे 1,00,000 निवासी भागांमध्ये स्वयंसेवक म्हणून मोठ्या संख्येनं रहिवासी कल्याणकारी संघटना श्रमदानासाठी पुढे सरसावल्या। देशभरातली सुमारे 35,000 अंगणवाडी केंद्र दत्तक घेण्यासाठी ग्रामीण भागातले समूह पुढे आले। या अभिनव उपक्रमात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांनीही नागरिकांच्या साथीनं विविध ठिकाणांची स्वच्छता केली। राज्यात नागरिकांच्या श्रमदानानं स्वच्छता मोहीम राबवली गेली। नगरविकास विभागानं या मोहिमेचं आयोजन केलं। मुंबईत आज गिरगाव चौपाटीवर उत्साही नागरिक विद्यार्थी यांच्या जोडीनं राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वतः हातात झाडू घेऊन श्रमदान केलं आणि स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता मोहिमेबद्दल कौशल्य विकास विभागाचं कौतुक केलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त राज्यातल्या 350 किल्ल्यांच्या स्वच्छतेला आजपासून सुरुवात झाली असून आयटीआयचे 1.5 लाख विद्यार्थी यात सहभागी होत आहेत, ही आनंदाची बाब आहे असं फडणवीस म्हणाले। नागपूरसह संपूर्ण विदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत एक तारीख एक तास श्रमदान या उपक्रमाचं आयोजन उत्साहात करण्यात आलं। नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी इथं नागपूरचे महानगरपालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी परिसरातून प्लास्टिक, कागद यासह काळी कचरा गोळा करण्यात आला। स्वच्छता कर्मचाऱ्यांनी वाढलेलं गवत कापून परिसर स्वच्छ केला। अमरावती शहरात महानगरपालिकेच्या वतीनं साफसफाई अभियान, आरोग्य शिबीर आणि इतर उपक्रम याप्रसंगी राबवण्यात आले। राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी स्वतः एक तास श्रमदान करून मनपाच्या साफसफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला। चंद्रपूर महानगरपालिकेत सुद्धा शहराच्या 17 प्रभागात विविध चमूंद्वारे सार्वजनिक जागा स्वच्छ करण्यात आल्या। केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूरतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि लॉयन्स क्लब नागपूर यांच्या सहाय्यानं एक तास गांधीसागर तलाव, चाचा नेहरू बालोद्यान परिसर इथं स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम राबवण्यात आली। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी, प्रकुलगुरू डॉ संजय दुधे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, लॉयन्स क्लबचे पदाधिकारी तसंच एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी साफसफाई मोहिमेत सहभागी झाले होते। विदर्भातील अनेक जिल्ह्यांच्या नगर परिषदांमध्ये सुद्धा स्वतः अधिकाऱ्यांनी श्रमदान केलं। वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक विद्यार्थी तसंच समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी वाशिम बसस्टँड परिसर स्वच्छ केला। स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी तासभर श्रमदान केलं। नागपूरमधील विविध केंद्रीय शासनाच्या कार्यालयांतर्फे स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला। यामध्ये दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राद्वारे कल्याणेश्वर शिवमंदिर तेलंगखेडी इथं स्वच्छता करण्यात आली। राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीतर्फे अकादमी आणि अंबाझरी तलावाला लागून असलेला रस्ता स्वच्छ करण्यात आला। केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे पोलीस महानिरीक्षक प्रशांत जांभूळकर यांच्या नेतृत्वात लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते अंबाझरी बगीचापर्यंत सफाई अभियान राबवण्यात आलं। अमरावतीच्या चिखलदरा इथल्या गाविलगड फोर्ट तसंच नागपूर जिल्ह्याच्या मनसर इथल्या उत्खनन जागेवर सुद्धा पुरातत्व सर्वेक्षण खात्यातर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्या पर्यटन हंगामाची आजपासून उत्साही सुरुवात झाली. विधिवत पूजन करून पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश देण्यात आला. गेले 3 महिने पावसाळ्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील कोअर भाग पर्यटनासाठी बंद होता. पहिल्याच दिवशी देशभरातील व्याघ्रप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक ताडोबात दाखल झाले. पावसाळ्यात बाह्य भागात पर्यटन सुरू होतं, मात्र पर्यटकांचा ओढा कोअर भागाकडे असल्यानं ते याची प्रतीक्षा करत होते. गेल्या काही काळात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बुकिंग वेबसाईट बाबतही अडचणी होत्या, मात्र नंतर प्रकल्प व्यवस्थापनानं या वेबसाईटबाबत तातडीनं कारवाई करत साईट आता सुरळीत केली आहे. त्यातील त्रुटी देखील दूर केल्या जात आहेत. यंदा पहिल्या काही दिवसात अतिपावसामुळे रस्ते खराब असल्यानं काही भाग पर्यटनासाठी बंद करण्यात आले आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज आदिवासी समाजानं गडचिरोली इथं चक्काजाम आंदोलन करून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे तब्बल 2.5 तास वाहतूक ठप्प होती. शिवाजी महाविद्यालयापासून शेकडो आदिवासींनी इंदिरा गांधी चौकापर्यंत मोर्चा काढला, त्यानंतर चक्काजाम आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आमदार डॉ देवराव होळी, माजी आमदार डॉ नामदेव उसेंटी, डॉ नामदेव किरसान, कुणाल कोवे, क्रांती केरामी आदींनी चक्काजाम आंदोलनात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित केलं. सरकारी शाळांचं खासगीकरण आणि कंत्राटीकरण करणारं परिपत्रक रद्द करावं, 2023 नवीन वनसंशोधित आणि वनसंरक्षक कायदा रद्द करावा, पेसा कायदा कडक करून ग्रामसभांना अधिक अधिकार बहाल करावेत, जातवैधता प्रमाणपत्र सिद्ध करू न शकणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावं इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर चक्काजाम आंदोलन समाप्त करण्यात आलं. नागपूरच्या श्रद्धानंद पेठ परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आज सकाळी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सुरेंद्र पवार, महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते. सामाजिक न्याय भवनात आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून पदयात्रा, प्रभात फेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठांचा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबिर, चर्चासत्र आणि परिसंवाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आजपासून ते येत्या 8 ऑक्टोबर दरम्यान खादी आणि ग्रामोद्योगी वस्तूंच्या राज्यस्तरीय विक्री आणि प्रदर्शनीचं उद्घाटन आज महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं नागपूरच्या सीताबर्डी इथल्या रामगोपाल माहेश्वरी सभागृहात प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपिन जगताप, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेसरे यांच्यासह खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे विदर्भातील विविध जिल्ह्यांतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांसाठी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत नागपूरकरांसाठी निःशुल्क खुलं असणार आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदतीची रक्कम विनाविलंब मिळण्यासाठी बँक खातं आधारशी लिंक करावं, तसंच आधार बायोमेट्रिक अपडेट करावं असं आवाहन बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केलं आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचं बँक खातं आधारशी लिंक नसल्यामुळे आधार प्रमाणीकरण करूनही बँक खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचं निदर्शनास आलं आहे. तसंच काही शेतकऱ्यांचे आधार निष्क्रिय झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या आधारला 10 वर्ष झाली असून त्यांनी आधारमध्ये कोणतेही अपडेट केलेले नाहीत, त्यांनी सर्वप्रथम आधार केंद्रातून आधार बायोमेट्रिक अपडेट करावे लागणार आहेत. चीनमध्ये हँगझोऊ इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज 8व्या दिवशी भारतानं आणखी 1 सुवर्णपदक आणि 2 रौप्यपदकांची कमाई केली. नेमबाजीत पुरुषांचा सांघिक ट्रॅप प्रकारात किनार दारियस, जोरावर सिंग संधू आणि पृथ्वीराज तोंडायमन यांच्या संघानं 361 अंकांची कमाई करत सुवर्णपदक पटकावलं. वैयक्तिक पात्रता फेरीत या तिघांनीही अंतिम फेरीत धडक मारली आहे. महिलांच्या ट्रॅप प्रकारात मनीषा कीर, प्रीती रजत आणि राजेश्वरी कुमारी यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. त्यांच्यापैकी फक्त मनीषा कीर अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. महिलांच्या वैयक्तिक गोल्फ स्पर्धेत आदिती अशोकनं रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 11 सुवर्ण, 16 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह एकूण 41 पदकांची कमाई केली आहे. पदक तालिकेत भारत सध्या 4थ्या स्थानावर आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 2 दिवसात संपूर्ण विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.